कारवार, काही स्फुटे काही यमके. अस्तरवीची एक पाकळी सांध्य घनांच्या जंगलामध्ये जळते आहे. अस्तरवीची एक पाकळी सांध्य घनांच्या जंगलामध्ये जळते आहे. त्या तेजाची गहन एकता इथे किनाऱ्यावरती मजला कळते आहे. हजार लाटा क्षितिजापासून मुक्त कुंतला धावत येती. हजार लाटा क्षितिजापासून मुक्त कुंतला धावत येती. या पुळणीवर थबकून मजला अवकाशाचा आशय देती. मला एकटा पाहून येथे लहरी लहरीत कुजबुज होते. मला एकटा पाहून येथे लहरी लहरीत कुजबुज होते. होय सयांनो, खरे असे ते. दूर दूर त्या दिवसापासून आलो येथे दर्यापाशी. दूर दूर त्या दिवसापासून आलो येथे दर्यापाशी. फेसळती पण या दर्यावर त्या दिवसाच्या धूसर राशी. गर्द लोकरी रान लपेटून जळात डोंगर फिरवित कंदील करी पहारा. गर्द लोकरी रान लपेटून जळात डोंगर फिरवित कंदील करी पहारा. दर्यावरती दुभंगलेल्या मम नजरेला त्याच दिव्याचा जरा सहारा. इथे जळाच्या खोल तळाशी इंद्रधनूंचे गाव असावे. इथे जळाच्या खोल तळाशी इंद्रधनूंचे गाव असावे. दर्यावर मग मोर पिसांचे विशाल पंखे कान दिसावे. हेच पांथघर अशीच वरती होती खोली. हेच पांथघर अशीच वरती होती खोली. अशीच होती रात्र तुफानी ओली ओली. असाच होतो घशात ओतीत जळती धारा. असाच होतो घशात ओतीत जळती धारा. त्या पाण्याला परीन गवसे आज किनारा. असे वाटते एक पिसामी. असे वाटते एक पिसामी अपार भेसुर आभावातून धावत आहे. भयान मरक्या निःशब्दातून दोन शब्द ते आता पुरे चे शोधत आहे.